So, any questions come into anybody's mind?
तर काही प्रश्न कोणाच्या मनात निर्माण झालेत का?
Oh, immediately. Five questions.
जरा मोठ्याने सांगा आदित्य उदी.
सांगा.
Well, tell me what is unclear. I thought I did make it clear.
तर तुम्हाला अस्पष्ट काय आहे ते सांगा पहिल्यांदा. तर काय कळालं नाही तेच विचारतात ते. सिक्वेन्स ऑफ दॅट.
सो इंटिग्रेशन,
एकरूपता,
पॉझिटिव्ह इमोशन,
विधायक भावना,
स्पिरिच्युअल रिसेप्टिव्हिटी,
आध्यात्मिक ग्रहणशीलता,
स्पिरिच्युअल डेथ,
आध्यात्मिक मृत्यू,
स्पिरिच्युअल रिबर्थ
आणि आध्यात्मिक पुनर्जन्म.
ठीक आहे.
ठीक आहे. काही प्रश्न?
सब सुस्पष्ट आहे. You got a question? Yeah.
My question is that
tell me
something. प्रश्नाची सुरुवात मी करतो. माझा प्रश्न असा आहे की जर ब्रह्मचारी दुसऱ्या इन्स्टिट्यूट मध्ये जात असतील शिकण्यासाठी, जसं गोयंका गुरुजी किंवा हे, तर ते म्हणजे कसं ऑर्डर मेंबर राहू शकतात पुढे, कशा प्रकारे आपण पाहिजे पाहिजे. माय क्वेश्चन इज दॅट यू
Well, we should be able to get what we need from practicing within the Tri Ratna community.
तर जी गोष्ट आपल्याला मिळायला पाहिजे ती गोष्ट त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सराव करून आपल्याला मिळाली पाहिजे.
And if we're not, then that suggests we haven't understood something.
आणि जर तसं मिळत नसेल तर याचा अर्थ काही गोष्ट आपल्याला समजली नाही असा त्याचा अर्थ होतो.
The problem with practicing in other contexts is that we necessarily think that's wrong.
तर दुसऱ्या संदर्भात काही सराव करण्याचा अर्थ हा नाही की ते चूक आहे म्हणून.
The problem is that they have a different understanding of things.
समस्या ही आहे की त्यांची गोष्टीकडे बघण्याची जी समज असते ती वेगळी असते.
And you'll be practicing in a way that's different from other order members. From other order members, yeah.
आणि त्याचबरोबर असं पण होईल की मग तुम्ही अशा गोष्टीचं आचरण कराल की जे इतर धर्मचारी किंवा धर्मचारी करत आहेत त्याच्यापेक्षा वेगळं.
And that will create more and more of a distance.
आणि त्याच्यातून अधिकाधिक अंतर तुमच्यामध्ये पडत जाईल.
It'll be more and more difficult for you to participate fully in the order.
आणि त्याच्यातून पूर्णपणे संघामध्ये सहभागी होणं पण तुम्हाला कठीण जाईल.
So for instance, Mr. Goenka is a very popular teacher.
जसे गोयंका जी फार प्रसिद्ध शिक्षक आहेत.
And he's a quite effective teacher.
आणि फार परिणामकारक असे शिक्षक आहेत.
He certainly has a very effective, successful system.
आणि निश्चितच फार परिणामकारक आणि यशस्वी अशी त्यांची पद्धती आहे.
But already in what he calls that, there's a conflict with the way we understand things.
तर ज्या गोष्टीला ते जे बोलतात त्या गोष्टीबरोबर अगोदरच आपण ह्या संदर्भात संघर्षात आहोत, कारण त्याला आपण वेगळ्या पद्धतीने समजतो आपल्या पद्धतीमध्ये.
He says that what he does is vipassana.
ते त्याला असं म्हणतात की ते जे काही करतात ती विपसना आहे.
But as far as we're concerned, what he's teaching is a mixture of shamatha and vipassana.
खरं तर आपल्याला जे माहिती आहे ते हे आहे की ते दोन काही समता आणि विपसना ह्या दोन्ही गोष्टींचं एकत्रित करण शिकवतात.
And quite a lot of what's important about Dhamma life is missing.
आणि धम्मजीवनामध्ये जे इतर ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये नाही आहेत.
Well, that's why we've made brought out these five factors.
आणि म्हणूनच ह्या पाच अंगांना जणू काही आपण आणलेलं आहे.
Where is the rebirth?
Rebirth punarjanma kuthe ahe?
Where is the positive emotion?
Sakaratmak bhavana kuthe ahe?
So it seems that with Mr. Goenka's teaching, from our point of view at least, it's not complete.
तर आपल्या दृष्टिकोनातून गोयंका जीची शिकवण जी आहे ती पूर्ण नाही आहे.
And if you practice in that way, well, that will put you in some, not conflict, but just in a different world to the one that we share in our order.
तर जेव्हा तुम्ही त्याचा सराव करता तेव्हा जणू काही जी गोष्ट आपण आपल्या संघामध्ये एकत्र करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या जगामध्ये तुम्हाला ती गोष्ट ठेवते.
Then let's say you go to the Dalai Lama.
उदाहरण घेऊया की तुम्ही समजा दलाई लामांकडे गेलात.
I believe recently some order members went to Bodh Gaya for the Kalachakra initiation.
तर मला असा विश्वास आहे की काही ब्रह्मचारी नुकतच कालचक्राची जी दीक्षा आहे त्याच्यासाठी बुद्धगयेला गेले होते.
Maybe they just went for a holiday, I don't know.
आता कदाचित ते केवळ तिथे सुट्टी घालवण्यासाठी गेले असतील, मला माहित नाही.
Maybe they just wanted to see all the color and all the big trumpets and so forth.
कदाचित तिथलं रंगीबिरंगी दुनिया किंवा मोठे मोठे जे पिपाणे असतात.
But maybe they went because they have a great deal of respect for the Dalai Lama.
कदाचित यासाठी पण गेले असतील कारण दलाई लामांबद्दल त्यांच्या मनामध्ये मोठा आदर असेल.
And it's right to have respect for the Dalai Lama.
आणि दलाई लामांबद्दल आदर असणं चांगली गोष्ट आहे.
He's a quite remarkable man.
कारण ते फार उठून दिसण्यासारखं व्यक्तिमत्व आहे.
But is what he teaches spiritually relevant to you, and especially is it relevant to India? Is what he teaches spiritually relevant to you, and is it relevant to India?
तर मग ते जे शिकवतात ते खरंच तुमच्यासाठी उपयुक्त आहे का, भारतासाठी उपयुक्त आहे का?
So for instance, he conducted this big ritual initiation into the mandala of Kalachakra.
आणि एक प्रकारे त्यांनी कालचक्राचं जे मंडल आहे त्याची दीक्षा जी आहे ती त्यांनी सुरू केली आहे.
Well, Bhante said some time ago he wondered whether that was really Buddhist.
आणि भंतेनी त्याच्याविषयी असं म्हटलं, खरंच त्यांना असं आश्चर्य वाटतं की हे खरंच बौद्ध आहे का.
The sort of feeling of it is more just general Hindu, Tibetan gods and so forth.
तर त्याच्यामध्ये जणू काय असा भाव दिसतो की हिंदू आणि तिबेटन देवांच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत तशा प्रकारचा भाव त्याच्यात दिसतो.
And you know, quite a lot of what you get in Tibetan Buddhism is sort of imports.
तर तिबेटन बौद्ध धर्मामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला भेटतात त्या दुसरीकडून आयात केलेल्या आहेत.
And Bhante has many comments about the way in which Tibetan Buddhism works.
ज्या पद्धतीने तिबेटी बौद्ध धर्म काम करतो त्याच्याविषयी भंतेंना खूप काही बोलायचं आहे, टीका आहेत त्यांच्या.
You know, the Dalai Lama is no doubt a very good man.
याच्यामध्ये संदेह नाही की दलाई लामा चांगले व्यक्ती आहेत.
So was Nelson Mandela.
तसेच नेल्सन मंडेला सुद्धा.
So was Martin Luther King.
तसेच मार्टिन लुथर किंग पण चांगले व्यक्ती आहेत.
There are many good people in this world and not all of them are Buddhists.
ह्या जगामध्ये कितीतरी चांगले लोक आहेत परंतु ते सगळेच काही बौद्ध नाही.
Just because somebody is a good person doesn't mean that we should learn the Dhamma from them.
आणि केवळ एखादा व्यक्ती चांगला आहे म्हणून याची गरज नाही की त्याच्यापासून आपण धम्म शिकला पाहिजे.
So you see what I mean? When you go to these other teachers, you often aren't sufficiently clear about the Dhamma as you're practicing it now.
तर जेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या गुरुंकडे जाता तेव्हा ज्या पद्धतीने आता तुम्ही धम्म शिकत आहात त्याच्याविषयी तुम्ही पुरेशी स्पष्ट नसता.
Maybe some of us are.
कदाचित तुमच्यापैकी काही लोक असतील पण.
And it's probably a good thing if some senior and very experienced order members sort of experiment and explore.
कदाचित जे ज्येष्ठ आणि अनुभवी ब्रह्मचारी आहेत त्यांनी अशा प्रकारचा काही अनुभव घेण्याचा प्रयत्न करणं, त्याला विकसित करण्याचा प्रयत्न करणं ठीक राहील.
And they can see what we can learn.
ते बघू शकतात की त्याच्यातून आपण काय शिकू शकतो.
Maybe there are things that we can learn that we don't do now.
कदाचित अशा गोष्टी आपण ज्या करत नाही सध्या कदाचित त्या आपण त्याच्यातून शिकू शकतो.
Or maybe there's some angle that we could learn from.
आणि कदाचित एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन जो आहे तो कदाचित आपण त्याच्यातून शिकू शकतो.
But you really need to be understanding our system, Bhante's presentation, very deeply.
आणि म्हणून तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे की भंतेची जी पद्धत आहे, ज्या पद्धतीने भंतेने धम्म मांडलेला आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे.
And you need to be in very good contact with your Kalyana Mitras, teachers, preceptors and so on.
आणि तुम्हाला तुमच्या कल्याण मित्राच्या, गुरुच्या, शिक्षकाच्या आणि उपाध्यायाच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे.
So what this really comes down to is that Bhante's presented the teaching in a way that all holds together.
भंतनी या पद्धतीने आपली शिकवण मांडलेली आहे की जिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला जणू ठेवण्यात आलेला आहे, धारण केलेला आहे.
You can't take a bit from here and a bit from there.
आणि म्हणून तुम्ही थोडंसं इकडून उचलू शकत नाही, तिकडून उचलू शकत नाही.
You got to take the thing as a whole.
त्या सगळ्या गोष्टीला समग्रतेनेच तुम्हाला घ्यावं लागेल.
It's a complete and rounded path.
तो पूर्ण आणि अगदी गोलाकार मार्ग आहे, समग्र असा मार्ग आहे.
Ultimately, of course, it's the Buddha's path.
अर्थात अंतिमतः तो बुद्धाचाच मार्ग आहे.
But it's the Buddha's path re-expressed for our times.
परंतु तो बुद्धाचा मार्ग आपल्या काळासाठी त्याचं उच्चारण केलेलं आहे.
इट्स अ सिस्टम ऑफ डिसिप्लिन,
ज्याला आपण शिस्त पालनाची पद्धत म्हणतो.
सो आय वुड सजेस्ट दॅट ऑर्डर मेंबर्स नीड टू अप्लाय देमसेल्व्स टू दॅट सिस्टम ऑफ डिसिप्लिन फुली अँड completely for many years before they think about looking elsewhere.
आणि म्हणून मी आशा करतो की आपल्या धम्मचारिणींनी स्वतःला हे जे अनुशासनाची पद्धती आहे त्याला पूर्णपणे स्वतःला वापरण्याचा प्रयत्न करावा. तोपर्यंत त्याच्यानंतरच मग स्वतःला त्यांनी इतर गोष्टींसाठी काय म्हणतात त्याला अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करावा.
And they certainly need to be very careful to teach from Bhante's teaching.
आणि निश्चितच जेव्हा कधी शिकवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा केवळ भंतेंच्या शिकवणीमधूनच तुम्ही गोष्टी शिकवल्या पाहिजेत.
Otherwise it's just confusion.
नाहीतर मग काय होईल, तर सगळं गोंधळ होईल.
You go to this center and there's a bit of Goenka, you go to that center and there's a bit of Tibetan Buddhism, you go to another center and there's something else.
मग गोंधळ असा होईल की तुम्ही ह्या केंद्रात जाल, तिथं बघायला मिळेल की काहीतरी गोयंका सारखं चाललेलं आहे, त्या केंद्रात जाल काहीतरी तिबेट सारखं चाललेलं आहे, दुसरीकडे जाल तर आणखीच काहीतरी चाललेलं आहे, आणि सगळा गोंधळ होईल.
Even nowadays there's a bit of what's his name? No, what, the art of living.
Aha, Ravi Shankar.
Ravi Shankar, yeah. Yeah, Shri. Some people are even watching him on TV and they think, oh, this is Dhamma.
तर काही लोक हे टीव्हीवर ह्या रविशंकरला बघतात, श्री श्री रविशंकरला, आणि म्हणत की अरे हा तर धम्मच आहे.
But beware.
काळजी घ्या.
Somebody told me recently that they'd been to one of their courses.
कोणीतरी मला सांगितलं की रविशंकरच्या ते कोर्सला गेलेले होते.
And the course teacher was a Buddhist woman.
आणि तिथली जी शिक्षक होती ती बौद्ध महिला होती.
80% of people there were Buddhists.
आणि तिथे आलेले 80% लोक बौद्ध होते.
So you see what that means?
याचा अर्थ काय आहे माहिती आहे का?
There wouldn't be Buddhist teachers teaching non-Buddhists.
याचा अर्थ असा कुठलाच अबौद्ध शिक्षक नाही जो बौद्धांना शिकवेल.
There will be other castes teaching there.
Yes. तिथे इतरांना शिकवायला इतर माणूस असणार आहे.
In other words, it's Hinduism.
दुसऱ्या अर्थाने तो काय आहे, हिंदू धर्म आहे.
It's got the same essential message.
तर हा तो मूलभूत जो त्यांचा संदेश आहे तोच इथे दिसतो आपल्याला.
So we really need to be much more wide awake.
आणि म्हणूनच आपल्याला फार सावधान असलं पाहिजे.
And make sure that what we teach is what our teacher taught us.
आणि तीच गोष्ट आपण शिकवली पाहिजे जी आपल्या गुरुने आपल्याला शिकवली आहे.
And if we feel some need for deeper meditation or whatever, well, there are deep meditation retreats. Certainly for dhammacharis and I think for dhammacharinis too.
Yes, तर समजा एखाद्या गंभीर गोष्टीचा सरावाची आपल्याला आवश्यकता असेल तर निश्चितच आपल्याकडे तशा प्रकारचे सखोल सरावाची शिबिरं आहेत, धम्मचारीसाठी पण आहेत आणि आशा आहे की धम्मचारिणींसाठी पण असतील.
I know because I lead 2 retreats for dhammacharis every year.
Yes, आणि ही गोष्ट मला माहिती आहे कारण मी स्वतःच धम्मचारींसाठी वर्षाला 2 शिबिरं घेतो.
And they're very good retreats.
आणि ते फार चांगली शिबिरं असतात.
Very deep retreats.
फार सखोल शिबिरं असतात.
But this time only 50 people.
यावेळेस केवळ 50 लोक आले.
So where are all the others? What retreats are they going on?
तर मग बाकीचे कुठे होते, कोणत्या प्रकारच्या शिबिराला ते लोक जातात?
There were 50 in the monsoon.
मागच्या पावसाळ्यात 50 होते.
And you know, maybe 30 of those were the same people.
आणि त्याच्यामध्ये 30 लोक तर ते जे जुने आहेत तेच होते.
So where is everybody else getting their depth?
आणि बाकीच्या लोकांची जी सखोलता आहे कुठून मिळत आहे?
Actually, I don't think they're going to Goenka. I just don't think they're meditating deeply.
तर मला नाही वाटत की ते गोयंकाकडे जात असतील. मला असं वाटतं की ते ध्यान पण सखोलतेने करत नाहीत.
So yeah, we have our own system and you need to really explore that before going elsewhere.
आणि आपल्याला आपली पद्धती आहे आणि दुसरीकडे जाण्या अगोदर तुम्ही याचाच अनुभव घेतला पाहिजे.
And you need to have quite a deep understanding of that to see how these other things can be integrated, if at all.
आणि जर इतर गोष्टींचा सहभाग याच्यामध्ये करायचा असेल तर त्याच्या अगोदर खरंच याच्याविषयी फार चांगली समज तुम्हाला असली पाहिजे.
And I'll be quite honest with you, I don't think most people in the order in India have a sufficiently clear understanding of the Dhamma and of Bhante's presentation of it to be able to work out what is good and what is bad.
तर मला तुमच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे की मला असं वाटतं की भारतात फारच कमी लोक असे आहेत की ज्यांना अशा प्रकारच्या भंतेंच्या पद्धतीची समज आहे जेणेकरून इतर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे त्यांना समजू शकेल.
So you need to engage much more fully with what we've got.
आणि म्हणून जे काही आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक सहभागी झालं पाहिजे.
And that will give you the perspective, the critical perspective to look at other things.
आणि त्याच्यातून मग तुम्हाला एक प्रकारे दुसऱ्या गोष्टीकडे एक टीकात्मक दृष्टिकोनातून चाणाक्ष दृष्टिकोनातून बघण्याची क्षमता निर्माण होईल.
So does that answer your question? You're not going to rush off to the Dalai Lama.
I'm not going to some people asking me.
Sir, please advise me whether an order member of a particular center can conduct our Dhamma classes of other jurisdiction where demand is there and the demand is not supplied by the particular jurisdiction center. मी अशी विनंती केली आहे त्यांना की एका सेंटरचे धम्मचारी दुसऱ्या सेंटरच्या हद्दीमध्ये वर्ग घेऊ शकतात का, कारण तिथे मागणी असून पुरवठा नाही, तर त्यांच्यामध्ये त्यांच्याकडनं मार्गदर्शन.
Well, I think I probably need to consult a lawyer before answering this question.
तर या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मला कदाचित वकिलाला भेटावं लागेल.
Because I suspect there's a whole story and a whole lot of discussion and argument behind that.
कदाचित त्याच्या मागे मोठी कथा असू शकते, मोठा वाद असू शकतो, मोठी चर्चा असू शकते.
But let me see if I can avoid upsetting anybody.
तर कुणाला तरी नाराज करण्याचं म्हणजे न करता ही गोष्ट करण्याचा मी प्रयत्न करेन.
Or let me make sure that if I don't if I'm not able to stop upsetting anybody, that I make sure I upset everybody.
तर समजा मी कुणाला एकाला निराश करण्यापासून थांबू शकत नसेल तर मी असा प्रयत्न करेन की सगळ्यांनाच निराश करेन.
I don't want to upset one lot and make another lot happy.
तर मी एका प्रकारच्या लोकांना नाराज करून दुसऱ्यांना सुखी करू इच्छित नाही, आनंदी करू इच्छित नाही.
So the first thing that I should say, I want to just question some of the terms that you use.
तर जे काही शब्दप्रयोग आपण वापरतो त्या शब्दप्रयोगांनाच मी प्रश्न विचारू इच्छितो.
You use the expression an order member of one particular center.
तर तुम्ही जेव्हा म्हणता की एखादा धम्मचारी एका विशिष्ट केंद्राचा, तर त्याच्याबद्दलच.
Order members don't belong to centers.
धम्मचारी केंद्राशी संबंधित असत नाही.
Order members are members of the order.
ते संघाचे सदस्य असतात.
That's what we are. We're ordained into the Tri Ratna Bauda Sangha.
आपण त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये
दीक्षित,
ओल्ड महासंघ, त्रिरत्न संघामध्ये आपण दीक्षित झालेलो
आहोत. That's what our ordination is.
तेच आपला दीक्षेचा अर्थ आहे.
But then the next term I want to question is the term jurisdiction.
आणि दुसरा शब्द जो आहे तो म्हणजे आमचं क्षेत्र.
Because that suggests that the sort of boundaries,
ह्याच्यातून असं दिसतं की काहीतरी कुंपण आहे, बाउंड्रीज आहेत.
And that, you know, these are our streets, those are your streets.
एक प्रकारची अशी सीमा आहे की हे आमचं रस्ता आहे आणि तो तुमचा रस्ता.
So far we haven't thought like that.
खरं तर आतापर्यंत आपण असा विचार करत नाही.
Of course, when you've got order members operating in neighboring areas, it's sensible for them to have some cooperation.
जेव्हा एकमेकांच्या शेजारच्या विभागामध्ये जेव्हा धम्मचारी कार्यरत असतात तेव्हा ही अगदी सामान्य गोष्ट आहे की त्यांनी एकमेकांसोबत सहकार्य केलं पाहिजे.
You don't want to end up getting in each other's way.
तुम्हाला असं घडता कामा नये की तुम्ही एकमेकांच्या जणू काही आडवं येताय.
Or just creating confusion and conflict.
किंवा मग गोंधळ निर्माण करताय किंवा संघर्ष निर्माण करताय.
But really, we should all be simply concerned to spread the Dhamma.
आपण केवळ याशीशी संबंधित असलं पाहिजे की आपण केवळ धम्मप्रचार करू.
All we should care about is that people hear the Dhamma.
आपण याच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे केवळ की लोकांनी धम्म ऐकला पाहिजे.
Whether it's this center or that center really doesn't matter.
मग ते ह्या केंद्राने करू नाही तर त्या केंद्राने करू काही फरक पडत नाही.
We're fighting over which center we belong to. People are dying for lack of the Dhamma.
आणि आपण कोणत्या केंद्राशी संबंधित आहोत याच्यासाठी भांडत आहोत आणि लोक मात्र धम्मासाठी मरतायत.
So get together and sort it out.
एकत्र या आणि तो प्रश्न सोडवा.
Like ordinary human beings, you know, people manage to do this in many other contexts. Why can't we do it in the order?
Yes, अगदी सर्वसामान्य माणसं जशी इतर संदर्भात ह्या गोष्टीला सहज सोडवतात मग आपण संघामध्ये का सोडू शकत नाही?
You know, discuss in an open and friendly way.
अगदी मुक्तपणे आणि मैत्रीपूर्ण याची चर्चा करा
and come to some sensible arrangement.
आणि एक जी काही योग्य अशी योजना आहे नियोजन आहे त्याला निर्माण करा.
And I can't see why one would resist an order member doing something in one's area if it's I can't see why one would resist.
तर एखाद्याला एखाद्याच्या एरियामध्ये काम करण्यासाठी एखादा धम्मचारी का अडवेल हे मला काही समजत नाही.
As long as they're teaching the Dhamma.
जोपर्यंत ते धम्म शिकवत आहेत तोपर्यंत.
As long as they're being cooperative and friendly.
जोपर्यंत ते सहकार्य करणारे आहेत मैत्रीपूर्ण आहेत तोपर्यंत.
But yes, the main thing is that you do consult, you do talk to each other, you come to some broad agreement.
परंतु मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही सल्ला मसलत करता इतरांशी बोलता आणि एक सर्वसमावेशक अशा सहमतीला येता.
But not on the basis of ego.
परंतु ही गोष्ट तुम्ही अहंकाराच्या स्वरूपात करत नाही.
My center.
तुम्ही असा विचार करत नाही की माझं केंद्र.
This is my area.
हा माझा विभाग आहे.
That's just ego.
तर हा केवळ अहंकार आहे.
And we should think, what is the best way of getting the Dhamma to these people?
तुम्ही असा विचार करू शकता की ह्या लोकांपर्यंत धम्म आणण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कसा असेल?
Let's come to some sensible arrangement between us.
एक जी संवेदनशील जी काही नियोजन आहे ते आपण निर्माण करूया.
You know, I heard recently that a new center was set up just facing an old center.
तर नुकतंच मी ऐकलं की एक नवीन केंद्र निर्माण करण्यात आलं अगदी जुन्या केंद्राच्या समोरच.
Well, that's crazy.
तर हे फारच मूर्खपणाची गोष्ट आहे.
There must be so many people in that town who live so far from both those centers.
असे कितीतरी लोक त्या शहरामध्ये असतील की ह्या दोन केंद्राच्या कितीतरी दूर राहत असतील.
That's playing games, child's games.
तर हे एक प्रकारचं लहान मुलांसारखं खेळणं झालं.
That's what children do in the playground.
खेळण्याच्या मैदानावर मुलं असं करत असतात.
My swing.
हा तर माझा झोका.
डोंट स्विंग ऑन माय स्विंग.
माझ्या झोक्यावर झोका घेऊ नको.
इट्स रियली पॅथेटिक.
तर अगदी ही वाईट गोष्ट आहे.
दॅट्स व्हॉट चिल्ड्रन डू.
तर अशी गोष्ट केवळ मुलंच करतात.
वी शुड बी सपोज बी धम्मचारीज हू आर डाइंग स्पिरिच्युअली.
आपण असे धम्मचारी आहोत जे खरंच आध्यात्मिक दृष्ट्या मरण्याचा प्रयत्न करतो.
सो एज लॉंग एज देयर इज रियल कन्सल्टेशन फ्रेंडली कम्युनिकेशन we'll work it out.
जो पर्यंत तिथे सल्ला मसलत आहे चांगला मैत्रीपूर्ण संपर्क आहे तोपर्यंत तुम्ही त्याला मग एकत्र येऊन ठरवा काहीतरी.
Cooperate with each other.
एकमेकांसोबत सहकार्य करा.
This is what happens in England.
हीच गोष्ट इंग्लंड मध्ये घडते.
In London there are four centers.
लंडन मध्ये चार वेगवेगळी केंद्र आहेत.
And two of those centers I know very well, North London Center, the East London, London Buddhist Center. They're what? 3 miles away from each other, less than that maybe.
तर लंडन बुद्धिस्ट सेंटर आणि उत्तरेचं जे लंडन सेंटर आहे ते एकमेकांपासून केवळ 3 मैलाच्या किंवा त्याच्यापेक्षा कमी अंतरावर आहे.
There's no conflict at all.
परंतु त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं संघर्ष नाही.
Some order members from one center teach in both centers.
एखादा एका केंद्राचा धम्मचारी दोन्ही केंद्रांमध्ये शिकवतो.
Some of the mitras, they sometimes go to this center, sometimes go to that center.
काही मित्र कधी ह्या केंद्रात जातात तर कधी त्या केंद्रात जातात.
Maybe on Monday so go to this center, on Tuesday so go to that center.
मंडेला ह्या केंद्रामध्ये जातात तर मंगळवारी त्या केंद्रामध्ये जातात.
And yes, the order members they don't think in terms of you're in East London. Mitra, go away.
तर तिथले धम्मचारी असा विचार करत नाहीत की अरे तू पूर्व केंद्राचा मित्र आहेस जा तिकडं.
You're our mitra. You shouldn't go to that center.
किंवा असं पण ते म्हणत नाहीत की तू आमचा मित्र आहे त्या केंद्रात जाऊ नको.
Honestly, this is what's happened in India.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही गोष्ट भारतात घडते.
In one place I heard that the mitras were told they had to choose which center they belong to.
एका केंद्रामध्ये मला असं कळालं की त्या मित्रांना हे निवड करावं लागलं की त्यांना सांगावं लागलं की ते कोणत्या केंद्राशी संबंधित आहे.
And they were told they couldn't go to the other center.
आणि त्याचबरोबर त्यांना सांगण्यात आलं की तू हे दुसऱ्या केंद्रामध्ये जाऊ शकत नाही.
Even more shocking, I was told that if they went to the other center, they had to find new Kalyana Mitras.
आणि त्यांना हे सांगण्यात आलं की जर ते दुसऱ्या केंद्रामध्ये जातील तर त्यांना नवीन कल्याण मित्र शोधावा लागेल.
Brothers and sisters, what are we coming to?
बंधू आणि भगिनींनो काय करतोय आपण?
This is just worthy of little children.
तर ही गोष्ट केवळ लहान मुलांनी खेळण्यासारखी आहे.
A little children fighting over some sweets.
तर अगदी गोडासाठी स्वीट साठी लहान मुलं भांडत असतात.
Your cases should just fall off your neck with shame.
आणि कदाचित तुमचा केसा स्वतः तुम्हाला असं करताना बघून लाजीने खाली पडेल.
So we really need to get over this is casteism actually.
खरं तर याच्यावर आपण उठलं पाहिजे. ही जातीयता आहे.
It's just monkey behavior.
तर हे माकडांचं वागणं आहे.
You know what, that's why monkeys behave in the forest.
तर याच पद्धतीने माकडे जंगलामध्ये वागत असतात.
So I'm getting excited, but you know what I mean.
तर थोडंसं उत्तेजित होतं याचं उत्तर देताना. आपण मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला लक्षात येत आहे.
So don't think I've got the right to teach wherever I want.
तर असं पण विचार करू नका की मला अधिकार आहे कुठं जिथं मला शिकवायचं तिथं मी शिकू शकतो असा.
Don't think nobody can teach on my patch.
किंवा असं पण विचार करू नका की माझ्या जागेवर कोणी येऊन शिकू शकत नाही.
Think of coming together and looking at how best to communicate the Dhamma.
खरं तर आपण एकत्र येऊन असा विचार केला पाहिजे की अधिक चांगल्या आपण धम्म कसा लोकांना सांगू शकतो.
कोऑपरेट,
एकमेकांशी सहकार्य करा.
अदरवाइज वी जस्ट कम डाऊन टू अ बॅड सिस्टम ऑफ लॉज.
नाहीतर काय होईल की कायद्याची एक चुकीची पद्धत आपण निर्माण करू, नियमांची चुकीची पद्धत आपण निर्माण करू.
यु नो, लुक एट व्हॉट्स हॅपन्ड टू अदर ऑर्गनायझेशन्स.
बघा की बाकीच्या संघटनेसोबत काय घडलं.
लेट्स नॉट गो देअर.
आणि त्यांच्या त्या दिशेला आपण जाऊ नये.
लेट्स नॉट हॅव like RPI, so many splits, so many factions,
sir. Tar RPI sarke vegvegle gat tat asta kamane.
So many about mahasabha, so many factions, sir.
Bharatiya Baudha Mahasabheche kitari tukde ahet tacha sarke asta kamane.
So far we've avoided that in extreme.
Asha prakarchi agdi tokachi gosht gharna atta paryant apan tallela ahe.
We just have some tendency which if we're not careful we'll go there.
Aplya madhe tasha swarupachi kahi pravrutti ahe jar tachi kaaji ghetli nahi tar nishchit apan tya dishe जाऊ.
देर इज अ गुड एक्झाम्पल विदिन द वुमेन्स विंग हियर बिकॉज मुंबई वी हियर इन चॅप्टर देर इज अ फ्यू धर्मचारिणी हियर अँड वी हॅव टू सेंटर हियर सो देर इज लॉट्स ऑफ डिमांड फॉर मित्र सो वी डिसाइडेड वी कॅन वर्क फॉर ऑल मुंबई अँड हेल्प टू दोज पीपल आर रिअली नीडेड हियर सो वन डे वी आस्क फॉर विच सेंटर यू आर वर्किंग फॉर चुनाभट्टी या उपनगर अँड वी से वी आर कमिंग फ्रॉम द ऑर्डर वी कॅन हेल्प टू द ऑल पीपल नॉट ओनली फॉर द इच सेंटर सो दिस इज अ गुड एक्झाम्पल अरे बाबा मी आम्हाला एक आत्ताच म्हणजे एक अनुभव आला की आम्ही म्हणजे एक प्रश्न विचारण्यात आला होता की आम्ही धर्मचारी त्याच्या खूपच कमी आहोत मुंबई सेंटरमध्ये काम करणारा आणि आम्ही काम जे करत आहोत इतकी आम्हाला म्हणजे मागणी आहे की आम्ही कशा रीतीने करावं म्हणून आणि आम्ही मित्रांसाठी जे वर्ग घेत आहोत आणि ते मित्रांसाठी वर्ग घेत असताना आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही कुठल्या सेंटरसाठी काम करत आहात चुनाभट्टीच्या की उपनगरातल्या तर आम्ही म्हटलं की आम्ही संघासाठी काम करत आहोत आणि जिथे जिथे महिलांची कुठे मागणी असेल त्या मागणीला आम्ही पूर्ण करणार आहोत आम्ही कुठल्या सेंटर्स आम्ही सेंटरसाठी काम करणारच पण जिथे जिथे मागणी असेल आम्हाला सेंटर वाईज आम्हाला विभागणी करायची नाही त्यामुळे आमचं महिलांचं जे विंग आहे ते पूर्ण एकच आहे आणि महिला कुठेही म्हणजे इथून तिथून चारही सेंटरमध्ये आम्ही एकोफॅने काम करण्याचा प्रयत्न करत असतो हे चांगलं उदाहरण आहे महिलांच्याकडे एवढं सांगायचं.
Well, of course, I can't really comment because I've only heard Alok Shri's version of the story.
Sir, आता याच्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही कारण आलोक श्री कडून जी बाजू आहे तीच केवळ मी ऐकलेली आहे.
She's a very good friend of mine, so of course I take her seriously. Yeah.
तर त्या माझ्या चांगल्या मित्र आहेत त्याच्यामुळे मी त्यांनी सांगितलेली गोष्ट गंभीर घेतो.
But there might be something to be said on the other side.
परंतु कदाचित दुसऱ्या बाजूने पण काहीतरी सांगण्यासारखं असू शकतं.
And I don't want us here to get into trying to sort out particular issues.
तर एखाद्या विशिष्ट विषयाला सोडवण्यासाठी इथं मी आलेलो नाहीये.
We just don't have time.
आपल्याकडे तशासाठी वेळ नाहीये.
Perhaps we need one year, I don't know.
कदाचित त्याच्यासाठी आपल्याला वर्ष लागेल.
बट येस आयड से इन जनरल वी शुडंट थिंक इन टर्म्स ऑफ अ सेंटर ओनिंग मित्रस.
तर आपण अशा पद्धतीने विचार करता कामा नये की केंद्राचे मित्र आहेत.
येस सेंटर्स ऑर्गनाइज व्हेरियस ऍक्टिव्हिटीज फॉर मित्रस.
निश्चितच केंद्र वेगवेगळ्या कार्यक्रम मित्रांसाठी आयोजित करत असतं.
अँड ऑफ कोर्स यू वॉन्ट टू नो वेल हू ऑफ दोज मित्रस विल बी यू नो कमिंग टू दीज क्लासेस दीज मित्र ऍक्टिव्हिटीज.
निश्चितच तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज असेल की ह्या मित्र कार्यक्रमासाठी कोणते मित्र येतात.
But I don't think you should try to capture mitras.
तर तुम्ही मित्रांना असं पकडण्याचा धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका.
You know, it's a bit like I live in a farm.
ही गोष्ट यासारखी आहे की मी एका शेतात राहतो.
In other words, there's a farm all around me.
आणि माझ्या आजूबाजूला पूर्ण शेती आहे.
And every year the farmers meet and they separate the sheep out.
तर दरवर्षी काय करतात की सगळे शेतकरी एकत्र येतात आणि त्यांच्या ज्या मेंढ्या असतात त्यांना ते सोडून देतात.
They brand their own sheep.
आणि ते काय करतात की त्यांच्या स्वतःच्या ज्या मेंढ्या आहेत त्यांच्यावर शिक्का मारतात.
They put a special mark on them that shows that they're their sheep.
आणि विशिष्ट प्रकारचं चिन्ह त्यांच्यावर लावतात जेणेकरून लक्षात येईल की ही त्यांची मेंढी आहे.
प्लीज डोंट डू दॅट विथ मित्रस.
तो कृपया मित्रांसोबत असं करू नका.
Otherwise we'll have to say just a minute, let me just see. Ah yes, it's one of ours. Mitras belong to the order.
मित्र संघाशी संबंधित आहे.
And well, if they want to go to two centers, wonderful.
जर दोन केंद्रामध्ये ते जाऊ इच्छित असतील तर चांगलीच गोष्ट आहे.
And generally, of course, the dhammacharinis need to be looking after the women mitras.
आणि दम्मचारिणींनी सर्वसाधारण अर्थाने महिला मित्रांकडे लक्ष दिलं पाहिजे.
And they need to arrange how to look after them in a way that they can manage.
ज्या पद्धतीने ते नियोजन करू शकतील अगदी त्या पद्धतीने त्यांनी मित्रांकडे लक्ष दिलं पाहिजे.
This is what happens in England.
हीच गोष्ट इंग्लंडमध्ये घडते.
The women organize the mitras in a quite different way to the men.
पुरुष ज्या पद्धतीने मित्रांचं संघटन करतात त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळं संघटन महिला मित्रांचं केलं जातं.
Quite often they organize them much better, I have to say.
कधी कधी तर खूप चांगल्या पद्धतीने पुरुषांपेक्षा ते केलं जातं.
But they don't have to ask the men how they're going to organize their mitras.
त्याच्यासाठी त्यांना पुरुषांना विचारण्याची गरज नाही की कशा स्वरूपाने त्यांच्या मित्राची त्यांनी संघटन करावं.
Of course they have cooperative discussion with the chairs and with the men's mitra convener. They will cooperate.
परंतु निश्चितच अगदी सहकार्यपूर्ण चर्चा ते त्यांच्या चेअरमन सोबत करतील तिथल्या पुरुष मित्र संघटकासोबत करतील निश्चितच करतील.
बाय अँड लार्ज पीपल वर्क टुगेदर.
अगदी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र काम करतात.
बट ऑब्विसली इन द एंड इट्स मेनली गोइंग टू बी द वुमेन हू आर लुकिंग आफ्टर द वुमेन मिट्रेस.
आणि सत्य शेवटी काय आहे तर महिला मित्रांकडे लक्ष देण्यासाठी महिलाच असणार.
थिंग्स नीड टू बी अरेंज्ड इन अ वे दॅट वर्क्स फॉर देम कन्सिडरिंग देयर इज अ स्मॉलर नंबर.
तर अगदी संख्या कमी असल्याने ती गोष्ट कशा प्रकारे त्यांना लागू पडते ती त्यांनाच कार्यरत करावं लागेल त्याच्यावर.
दॅट नीड्स टू बी डन इन कन्सल्टेशन विथ द चेअर्स ऑफ द सेंटर्स अँड सो ऑन.
आणि निश्चितच ही गोष्ट केंद्राच्या चेअरमन सोबत चर्चा करून ती ठरवली जाईल.
बट वी शुडंट थिंक इन टर्म्स ऑफ ब्रँडिंग द मिट्रस.
परंतु निश्चितच अशा प्रकारे मित्रांना मित्रांचे काय ब्रँडला काय म्हणतात शिक्का मारणं आपण करू नये.
अगेन इट शुड बी कोऑपरेशन कोऑर्डिनेशन sensible arrangements.
तर निश्चितच अशा प्रकारची जी काही सुव्यवस्थित व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी एकमेकांना सहकार्य करा.
यु नो द क्वेश्चन इज डू मिट्रस एक्झिस्ट फॉर द सेंटर्स ऑर सेंटर्स एक्झिस्ट फॉर द मिट्रस.
आता मग प्रश्न निर्माण होतो की मित्र केंद्रासाठी अस्तित्वात आहेत की केंद्र मित्रांसाठी अस्तित्वात आहे.
इन द एंड यू कम टू थिंक दॅट the mitras and sahayaks exist for the sake of the center.
कधी कधी आपण असा विचार करतो की सहायक आणि मित्र कशासाठी अस्तित्वात आहेत तर केंद्रासाठी अस्तित्वात आहेत.
But the centers are there to serve people.
खरं तर केंद्र यासाठी आहे की जेणेकरून लोकांची सेवा करू शकेल.
To give people the dhamma.
लोकांना ते धम्म देण्यासाठी आहे.
Let's not quarrel over them.
आणि म्हणून त्यांना धरून भांडू नका.
So I think we need to here apply spiritual death.
इथे आपल्याला आध्यात्मिक मृत्यू वापरण्याची गरज आहे.
Why do we start to think in terms of my mitras?
मग अशा प्रकारे माझा मित्र असं विचार करायला आपण का सुरुवात करतो?
Pride.
कारण मान आहे अहंकार आहे.
It's self clinging.
स्व आसक्ती आहे.
What happens is you feel insecure if people go somewhere else.
काय घडतं तर जेव्हा लोक दुसरीकडे जातात तुम्ही असुरक्षित व्हायला सुरुवात होते.
If Metro has decided to go to another center, you feel that they're not respecting you.
जेव्हा मित्र दुसऱ्या केंद्रामध्ये जायला सुरुवात करतात तस तुम्हाला वाटायला लागतं की ते माझा आदर करत नाही.
You feel that you're being disrespected.
तुम्हाला असं वाटायला लागतं की हा माझा अनादर करतोय.
So that means that your self-respect is dependent on the number of mitras who come to your center.
याचा अर्थ असा आहे की तुमचा आत्मसन्मान जो आहे जितके मित्र तुमच्या केंद्रामध्ये येतील त्याच्यावर अवलंबून आहे.
You're going to have a very unhappy life, brothers and sisters.
जर असं असेल तर तुमचं जीवन फारच दुःखी असेल बंधू आणि भगिनींनो.
You can't base your self-respect on who comes to your center.
तर तुमचा आत्मसन्मान कोण तुमच्या केंद्रामध्ये येतं याच्यावर आधारित तुम्ही ठेवू शकत नाही.
So let go of self-clinging.
आणि म्हणून स्व आसक्ती जाऊ द्या.
Let go of mitra clinging.
आणि मित्रांची आसक्ती सुद्धा जाऊ द्या.
Our self gets mixed up with mitras.
आपला स्वतःचा स्व जो आहे तो मित्रांसोबत मिसळला जातो.
And yet the very reason why there are mitras is to be free from self.
खरं तर मित्र तिथं असणं यासाठी आवश्यक आहे कारण त्यांना स्वच्या पलीकडे जाता येईल.
So I think we need to look at this very deeply.
आणि म्हणून ह्या गोष्टीला आपण फार सखोलतेने बघितलं पाहिजे.
You know, things don't happen as you like them to happen. Why do you get so upset?
जेव्हा गोष्टी तुम्हाला जशा पाहिजे तशा घडत नाही तेव्हा तुम्ही इतके नाराज का होता?
In the end, the self view.
शेवटी याच्यामध्ये काय आहे तर सत्काय दृष्टी आहे.
I've thought about this quite a bit because there's a lot more of this sort of clinging and pride in India than the generally that we get in the West.
तर याच्याबद्दल खरंच मी चिंतेत आहे की अशा प्रकारचं जे काही मान आहे तो पश्चिमेपेक्षा भारतामध्ये जास्त आहे अशा प्रकारची आसक्ती.
We do get it, no doubt, in the West.
निश्चितच पश्चिमेमध्ये सुद्धा थोडंसं असतं.
But it seems to be much sharper, much deeper here.
इथे ते मात्र फार तीक्ष्ण आहे आणि फार सखोल आहे.
And I've come to the conclusion that a major factor in most people's lives is insecurity.
माझ्या लक्षात आलं की ह्याचा मुख्य घटक जर काय असेल तर तो लोकांच्या जीवनातील असुरक्षितता.
I've come to think this is partly a legacy of caste.
आणि मला असं वाटतं की हे कदाचित जी जातीयता आहे तिचाच वारसा आहे.
We don't feel good about ourselves.
आपल्या स्वतःला स्वतःबद्दल चांगलं वाटत नाही.
We feel insecure about ourselves.
आपल्या स्वतःबद्दलच आपल्याला असुरक्षित वाटतं.
So our pride is easily hurt.
आणि म्हणूनच आपला जो मान आहे तो लगेच क्षतिग्रस्त होतो.
And our pride becomes dependent on position.
आणि आपला जो मान आहे तो जे काही आपल्याकडे आहे त्याच्यावर आधारित असतो.
It becomes dependent on other people's response to us.
ज्या पद्धतीने इतर लोक आपल्याला प्रतिसाद देतात त्याच्यावर तो आधारित होतो.
It becomes dependent on boundaries and jurisdictions and so on.
Yes. सीमा आणि क्षेत्र या गोष्टीवर तो आधारित बनतो.
So we need to look at this insecurity.
आणि म्हणून ही जी असुरक्षितता आहे त्याला आपल्याला बघावं लागेल.
You know, somebody at another center maybe is a better dhamma teacher than you.
कदाचित दुसऱ्या केंद्रामध्ये तुमच्यापेक्षा चांगला धम्म शिकवणारा असू शकतो.
So people want to go and listen to him or her.
कदाचित मग लोकांना तिथे जाऊन त्याला ऐकण्याची किंवा तिला ऐकण्याची इच्छा असेल.
So you feel, why are they going to that center?
आणि मग तुम्ही विचार करता की ते त्या केंद्राला का जातात.
They are no longer my mitras.
आणि आता इथून पुढे ते माझे मित्र नसतील.
They have to decide.
त्यांना ठरवावं लागेल.
They shouldn't come here.
ते इकडे आले नाही पाहिजेत.
But what you should feel is wonderful, they're getting good dhamma.
उलट तुम्हाला काय वाटलं पाहिजे की किती चांगली गोष्ट आहे त्यांना चांगला धम्म मिळतोय. त्यांना असा धम्म मिळतोय जो मला देणं त्यांना शक्य नाही
आहे. Even if I can do good dhamma as well, never mind, they're finding dhamma there.
जरी मी चांगला धम्म त्यांना देत असलो तरी देखील काही हरकत नाही त्यांना तिथे पण धम्म मिळतो आहे.
So I think we need to look at this underlying insecurity.
आणि म्हणून याच्या मागची जी काही असुरक्षितता आहे तिला आपल्याला बघावं लागेल.
And it goes very, very deep.
आणि ती फार सखोलात जाते.
It goes as deep as anityata anatman.
जसं अनित्यता आणि अनात्म सखोल आहे अगदी तितकी ती सखोलात जाते.
We're trying to protect ourselves against anatmata.
खरं तर आपण एक प्रकारे जी अनात्मता जी आहे तिच्या विरोधात स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो.
We're trying to keep ourselves secure.
आपल्या स्वला आपण अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो.
So our self gets mixed up with center.
आणि मग काय होतं की आपलं जो स्व आहे तो केंद्रासोबत मिसळला जातो.
It gets mixed up with mitras.
आपल्या मित्रांसोबत तो मिसळला जातो.
Gets mixed up with chairman.
चेअरमन सोबत मिसळला जातो.
Etc, etc, etc.
इत्यादी इत्यादी इत्यादी.
तरी तरी तरी. So we we need to look at this deep insecurity and let it go.
आणि अशी जी सखोल असुरक्षितता आहे ती आपल्याला बघता आली पाहिजे आणि तिला सोडून देता आलं पाहिजे.
Admit it.
तिला स्वीकारा.
You can confess it.
तिची पापदेशना तुम्ही करू शकता.
I feel insecure.
मी स्वतः असुरक्षित मला वाटतं.
You feel insecure.
तुम्हाला सुद्धा असुरक्षित वाटतं.
I had to face this myself 5 or 6 years ago. I came in for a lot of criticism.
5-6 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्यावर खूप टीका झाली तेव्हा ह्या गोष्टीला मला सहन करावं लागलं.
And I found myself getting very upset about it.
आणि मला मी स्वतः फार त्यावेळेस नाराज व्हायचो.
And first of all think they're bad. They shouldn't do this. They shouldn't do that.
त्यावेळेस मला असं वाटायचं की ते लोक वाईट आहेत. त्यांनी असं केलं नव्हतं पाहिजे.
But then I thought, well, why am I feeling upset?
आणि मग मी विचार करायला सुरुवात केला की मी खरंच नाराज का होतो.
It's as if my security is based on people praising me.
जणू काही माझी सुरक्षितता लोकांनी माझी प्रशंसा करावी याच्यावर अवलंबून आहे.
When people blame me, I lose my security.
आणि जेव्हा लोक माझ्यावर टीका करतात तेव्हा मी माझी सुरक्षितता घालून बसतो.
The worldly winds, when they blow cold, you shiver.
जेव्हा हे लोक स्वभावाची थंड हवा वाहते तेव्हा तुम्हाला हुडहुडी येते.
When the worldly winds blow hot, you feel hot, you sweat.
आणि जेव्हा हे लोक स्वभावाचं वारं गरम वाहतं तेव्हा तुम्हाला घाम फुटतो.
The worldly winds will blow one way, they will blow the other way.
हे लोक स्वभावाचं वारं एका दिशेला वाहू शकतं ते दुसऱ्या दिशेला सुद्धा वाहू शकतं.
Your happiness needs to be found somewhere else.
परंतु तुमचा आनंद तुम्हाला दुसरीकडे शोधावा लागेल.
Not on the number of metros or where they go or which position you have.
तर तुमची काय पोझिशन आहे, परिस्थिती आहे, किती मित्र तुमच्याकडे आहेत याच्यावर तो अवलंबून असतं कामा नये.
So these are deep spiritual issues that underlie the frustrations and tensions that come out between us.
तर आपलं जे असमाधान आहे, जे काही तणाव आपल्यामध्ये निर्माण होतो त्याच्या मागे ही जी ती तत्व आहेत. यस.
So we need to get over our insecurity.
आणि म्हणूनच आपली जी असुरक्षितता आहे तिच्यावर आपल्याला उठलं पाहिजे.
Which means accepting it.
याचा अर्थ त्याला स्वीकारणं.
Life is insecure.
जीवन हे असुरक्षित आहे.
We're all faced by death.
आपण प्रत्येक जण मृत्यूला सामोरं जातो.
So let's face it.
आणि म्हणून त्याला सामोरं जा.
Let's find our security in the Dhamma.
आपली सुरक्षितता धम्मामध्ये शोधा.
Not in position, in mitras and so on.
कुठल्याही पदामध्ये नाही, मित्रांमध्ये नाही.
And then let's cooperate together to serve the mitras.
आणि मित्रांची सेवा करण्यासाठी सहकार्य करा.
Order members exist for mitras, not mitras for order members.
तर धम्मचारी हे मित्रांसाठी अस्तित्वात आहेत, मित्र धम्मचारींसाठी नाही.
So maybe I've said enough for now and we need some security in food. Yeah.
आपण थांबूया. आता आपल्याला जेवणाची गरज आहे.
वी जस्ट नीड इट सो दॅट वी कॅन हिअर द धम्म, दॅट्स ऑल.
तर यासाठीच आपल्याला केवळ ते पाहिजे जेणेकरून धम्म आपण ऐकू शकलो पाहिजे.
सो वी कॅन कम बॅक टुगेदर एट 3 अँड आय एम व्हेरी हॅपी टू टेक मोर क्वेश्चन्स अँड डिस्कस मोर.
तर 3 वाजता पुन्हा आपण एकत्र येऊया. तुमच्यासोबत अधिक प्रश्न उत्तर करण्याची माझी इच्छा आहे. अधिक आपण चर्चा करूया. ठीक आहे, चालेल असं. चलिये.